नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. डॉ सिंग यांचं काल रात्री निधन झालं. त्यांचा पार्थिव देह नवी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी डॉ सिंग यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण केलं. तसंच डॉ सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांची भेट घेऊन सांत्वन केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनीही डॉ सिंग यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. डॉ सिंग यांच्या पार्थिव देहावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. केंद्र सरकारने 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेऊन माजी पंतप्रधान डॉ सिंग यांना सरकारकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. डॉ मनमोहन सिंग यांना जगभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझाई, मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद, रशियाचे राजदूत डेनिस अलिपोह यांच्यासह अनेक नेत्यांनी डॉ सिंग यांच्या आठवणींना उजाळा देत शोक व्यक्त केला आहे. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग हे अत्यंत शांत, विनम्र, मितभाषी व्यक्तिमत्व होते. त्यांची अर्थतज्ञ म्हणून कामगिरी जागतिक दर्जाची होती. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली. या शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मकर संक्रांतीच्या सणादरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत दक्षिण मध्य रेल्वेनं पूर्णा तिरुपती पूर्णा, नांदेड इरोद नांदेड आणि तिरुपती अकोला तिरुपती या गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. दरम्यान गुंटूर औरंगाबाद गाडी उद्या 28 तारखेला रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे परवा 29 तारखेला सुटणारी औरंगाबाद गुंटूर गाडीही धावणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात आज पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. राज्यात अनेक जिल्ह्यात आजपासून 3 दिवस गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान अकोला वाशिम जिल्ह्यात तुरळक पाऊस होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर इथं उद्या 28 डिसेंबरपासून अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे यांच्या वतीनं 2 दिवसीय मुख्याध्यापकांचं 61वं राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन होत आहे. 2 दिवस असणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून प्राचार्य बाबूराव जाधव तर स्वागताध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे असणार आहेत, अशी माहिती लातूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी दिली आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 सामन्यांच्या आयसीसी चॅम्पियनशिप मालिकेतील 3रा आणि शेवटचा एकदिवसीय सामना आज वडोदरा इथं सुरू आहे. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिज संघानं 19 षटकात 3 बाद 80 धावा केल्या आहेत. 3 सामन्यांच्या या मालिकेतले 2 सामने भारतानं जिंकले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 4थ्या सामन्याच्या पहिल्या डावावर यजमान संघानं पकड मजबूत केली आहे. मेलबर्न इथं होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघानं आपल्या पहिल्या डावात 474 धावा केल्या आहेत. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतीय संघानं पहिल्या डावात 2 बाद 82 धावा केल्या आहेत. या मालिकेत दोन्ही संघ 1-1 सामना जिंकून बरोबरीत आहेत. अग्निवीर योजनेअंतर्गत सैन्य दलात कारकून तसंच सामान्य श्रेणीत विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी बेळगाव इथल्या मराठा लाईन इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर इथं 2 जानेवारी 2025 पासून 9 जानेवारीपर्यंत भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. वीरपत्नी, हुतात्मा सैनिकांचे भाऊ, माजी सैनिक तसंच विशेष प्रावीण्यप्राप्त क्रीडापटूंसाठी हा मेळावा आहे. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची या मेळाव्यात शारीरिक चाचणी तसंच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 17-21 वर्ष वयोगटातले युवक यासाठी पात्र असतील. सामान्य श्रेणीसाठीचा उमेदवार 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण तर कारकून श्रेणीसाठी 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं केलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात हवामान बदलामुळे भूमिगत पिकावर टिका रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत बाधा येत असल्यानं रब्बीच्या भूमिगत पिकाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज जिंतूर कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण शिंदे यांनी व्यक्त केला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.